93.5 रेड एफएम वर 9:20 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. आणि मॉर्निंग नंबर 1 मध्ये कालचा आपला शो खूप जास्त इम्पॉर्टंट होता. कालच्या दिवशी गुरुपौर्णिमा होती आणि याच दिवसाचं औचित्य साधून आणि सध्याची आपल्या अवतीभोवतीची परिस्थिती पाहत असताना एका दिग्गज पर्सनॅलिटी सोबत आपण बोलत होतो. आपल्या आजूबाजूची परिस्थिती सध्या आपल्या इकडं MPSC UPSC स्पर्धा परीक्षा, ह्या परीक्षांना अटेम्प्ट करणं, प्रचंड अभ्यास करणं आणि काहीतरी पद हासिल करणं मिळवणं या गोष्टींकडे विद्यार्थ्यांचा कल प्रचंड वाढलेला आहे. आणि जी की खूप जास्त छान गोष्ट आहे, बढिया गोष्ट आहे. एकूणच आपल्या महाराष्ट्राकडून बरेचसे अधिकारी पदाधिकारी आता तयार होत आहेत आणि आता जी मुलं अभ्यास करत आहेत, ज्यांनी वेगवेगळे क्लासेस जॉईन केले आहेत, ज्या विद्यार्थ्यांना UPSC MPSC क्रॅक करायची आहे, दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करून जी मंडळी अभ्यास करतायत, या सगळ्या विद्यार्थ्यांना एक इन्स्पिरेशन श्री नरेंद्र पाटील सर, मुंबईमध्ये मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून सर कार्य पाहतात, काम पाहतात. MPSC फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्यांनी क्रॅक केली होती, UPSC सुद्धा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्रॅक केली होती, UPSC दोनदा क्रॅक केली आहे. आणि त्यांच्यासोबत बोलत असताना खऱ्या अर्थानं जाणवलं अभ्यास कशा पद्धतीनं करायला पाहिजे. काही गोष्टी त्यांच्या अनुभवातल्या कालच्याला आपण मॉर्निंग नंबर 1 मध्ये ऐकल्या, पण इतक्या दिग्गज पर्सनॅलिटीचा इंटरव्ह्यू फक्त एका दिवसामध्ये समाप्त करायचा, ये कैसे हो सकता है. म्हणूनच आजही आपण नरेंद्र पाटील सरांसोबत बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत त्यांचा एकूण जर्नी, एकूण त्यांना आलेल्या अडचणी. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर जी मंडळी स्पर्धा परीक्षांचा करिअर म्हणून विचार करता आहेत, जी मंडळी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी आतूर आहेत, त्यांच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत या सगळ्या गोष्टी. सो जर आपला रेडिओ सेट्स का आवाज बढा दो, सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.